नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपले ऑस्ट्रेलियन समपदस्थ एंथनी आल्बानीस हांचे कडेन आज मेलबर्नात उलोवणी करतले. भारत आनी म्यानमार हांणी द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याचेर चर्चा केली आनी द्विपक्षीय संवाद यंत्रणेखाला जाल्ल्या प्रगतीचो नियाळ घेतलो. वर्गात चड सृजनशील, परस्पर संवादात्मक आनी डिजिटल तंत्रज्ञानान सज्ज करपा खातीर गोंयान एडॉब एक्सप्रेस फॉर एज्युकेशन उपक्रम सुरू केला. विम्बल्डन ज्युनियर्स 2026 वर्षाच्या चल्यांच्या एकोडी सर्तीत उपांत्यपूर्व फेरी गाठून भारताच्या अर्णव पापारकरान इतिहास निर्माण केला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपले ऑस्ट्रेलियन समपदस्थ एंथनी आल्बानीस हांचे कडेन आयज मेलबर्नात उलोवणी करतले. दोनी फुडाऱ्यां मदीं जावपी उलोवपांत वेपार, संरक्षण, गंभीर तंत्रगिन्यान, शिक्षण आनी लोकांमदलो परस्पर संबंध हे म्हळ्यार खोलायेन सहकार्य करपाचेर भर दिवपाची शक्यता आसा. ह्या भेटींतल्यान भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीक नवी चालना मेळटली असो अदमास आसा. प्रधानमंत्री मोदी इंडिया ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम हातून वांटो घेतले आनी दोनूय देशांतल्या मुखेल उद्देग फुडाऱ्यां कडेन उलोवणी करतले. तशेंच मेलबर्नात जावपी समाजीक कार्यावळीत ते भारतीय समाजा कडेन संवाद सादतले. ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्र्याच्या आमंत्रणा प्रमाण 3 दिसांच्या ऑस्ट्रेलियेक भोंवडेर आशिल्ले मोदी काल सांजवेळा मेलबर्नाक पावले. 3 राष्ट्रांच्या भोंवडेच्या दुसऱ्या पांवड्यार प्रधानमंत्री मोदी इंडोनेशियातल्या मेलबर्नाक पावले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हांचे वांगडा युनेस्कोच्या संवसारीक दर्जाच्या योगा काट्याच्या प्रंबनन देवळाक भेट दिली. देवळ संकुलाचे संवर्धन आनी जिर्णोद्धार करपा खातीर भारतान दिल्ल्या आदाराचे ताणी उपकार मानले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुमार 12 शेकड्यांच्या काळात हे भव्य दायज सांबाळपा खातीर इंडोनेशियाच्या लोकांचे उपकार मानतना म्हळे,
जकार्ता के इस भव्य मंदिर कॉम्प्लेक्स अब जब हम पुनर्निर्माण का काम करने जा रहे हैं और ये युनेस्को का वर्ल्ड हेरिटेज है, दुनिया के दूर दूर क्षेत्रों में कहीं पर भी जाए हमें कहीं न कहीं भारत के सांस्कृतिक विरासत के दर्शन होते हैं. ये पूरे साउथ ईस्ट एशिया का दूसरा सबसे बड़ा हमारी विरासत की पहचान है.
भारत आनी म्यानमार हांणी द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याचेर चर्चा केली आनी द्विपक्षीय संवाद यंत्रणेखाला जाल्ल्या प्रगतीचो नियाळ घेतलो. भारत आनी म्यानमार हांच्या मदीं जाल्ली 2 दिसांची 23वी राष्ट्रीय पांवड्यावेली बसका काल नवी दिल्लीत सोपली. आतंकवाद, बंडखोरी, अंमली पदार्थाची तस्करी, शस्त्रांची तस्करी, मनीस तस्करी, रानवटी जनावरांची तस्करी, सायबर गुन्यांव आनी हेर प्रकारच्या संघटीत गुन्यांवासयत आंतरराष्ट्रीय गुन्यांवांक आडावपा खातीर दोनी वटांनी सहकार्याचेर चर्चा केल्या अशें गृह मंत्रालयान सांगलां. तशेंच गुप्त म्हायतीची देवाणघेवाण आनी अंमलबजावणी समन्वय वाढोवपाक तशेंच सामायिक सुरक्षा आव्हानांक प्रभावीपणान तोंड दिवपा खातीर क्षमता निर्माण करपाचे उपक्रम हातान घेवपाक दोनी वटेन मान्यताय दिल्या. शेतकारांची हितसंबंध राखपा खातीर केंद्र सरकारान तामिळनाडूतल्या शेतकारां कडल्यान खोपरा आनी तोतापुरी आंबे विकत घेवपाक मान्यताय दिल्या. हाका लागून उत्पादकांक बरे दर मेळटले आनी बाजारांतल्या उतार चढावाक लागून सक्तीच्या विक्रीपासून तांकां राखण मेळटली अशें शेतकी आनी शेतकार कल्याण मंत्रालयान सांगलां. तामिळनाडून सादर केल्ल्या प्रस्तावाचेर ही मान्यताय मेळ्या. ह्या मान्यताये खाला राज्यात 87,000 मेट्रीक टना वयर खोपरा विकत घेतले. पुराय खरेदी किमान आधार येवजणे खाला म्हळ्यार एमएसपी प्रमाण जातली. केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी अल निनोच्या संभाव्य परिणामाचेर उंचेल्या पांवड्यावेली नियाळ बसका घेतली. केंद्र सरकारान ह्या वर्सा एप्रिलात अल निनोचे आव्हान सोपोवपाची तयारी सुरू केल्ली. एल निनो मॉनिटरिंग सेल, क्रॉप वेदर वॉच ग्रुप, राज्य नियंत्रण कक्ष आनी नोडल अधिकाऱ्यावरवी पेरणी, पीक आनी बाजार परिस्थितीचेर नेमान नवो दर दवरतात अशें बसके उपरांत दिल्लीत पत्रकारांकडेन उलयतना शिवराज सिंह चौहान हांणी सांगलें. तांणी शेतकारांक मके, बाजरी, मूग ह्या सारख्या अल्प काळाच्या पिकांक प्राधान्य दिवपाचो सल्लो दिलो.
अच्छी बारिश से बोनी की संभावनाएं बढ़ गई है, अब बोनी और तेजी से होगी. कल तक 350,85,000 हेक्टर में बोनी हुई है. मानसून में देरी के कारण तुअर, सोयाबीन और कपास पर थोड़ा प्रतिकूल बोनी पर प्रभाव पड़ा है. अब किसानों को यह सलाह दी जा रही है कि इनकी जगह मक्का, बाजरा और मूंग जैसी फसल जो कम समय में आ जाती है उनकी बुआई को प्राथमिकता दें.
तंबाखू शेतकऱ्यांचे हितसंबंध राखपा खातीर आनी तांचो आत्मविश्वास परतून मेळोवपा खातीर तंबाखू कंपनींक बेगोबेग किमान आधार दर ह्या दरान खरेदी प्रक्रिया सुरू करपाचे निर्देश आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्राबाबू नायडू हांणी दिला. अमरावतीच्या सचिवालयातल्या अधिकाऱ्यांकडे आनी वेपाऱ्यांकडेन तंबाखू खरेदी प्रक्रियेचो नियाळ घेतना मुख्यमंत्र्यान तंबाखूचे मोल दर किलोक 200 रुपया सकयल देंवचे न्हय अशें सांगलां. तशेंच कंपनींक लिलावाची प्रक्रिया जलद गतीन राबोवपाक सांगलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल खबरो. उत्तर प्रदेश सरकारान राज्यातल्या शिक्षक आणि बिगर शिक्षक कर्मचाऱ्यां खातीर कॅशलेस भलायकी येवजण सुरू केल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी वाराणसी सावन मुख्यमंत्री शिक्षक नगदी वैजकी येवजण सुरू केली. हे येवजणे खाला 15 लाखापरस चड शिक्षकांक 5 लाख रुपया मेरेन वैजकीय संरक्षण मेळटले. हे येवजणेवरवी राज्यातल्या शिक्षकांक आणि त्यांच्या कुटुंबांक 5 लाख रुपया मेरेन कॅशलेस वैजकीय सुविधांचो लाव मेळटलो. राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीएन सीएसआयआर यूजीसी नेट जून 2026 खातीर परिक्षा शाराविशी आदीच माहिती दिवपी सिटी इंटिमेशन स्लीप जाहीर केल्या. या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेक ही परिक्षा जातली. उमेदवारांक आपले नेमून दिले परिक्षा शार कळपा खातीर www.csirnet.nta.nic.in या अधिकृत संकेतथळावेल्यान आपली स्लीप डावनलोड करपाची सूचना दिल्या. खासगी डेकोरेटराक अनाधिकृतपणान पहिल्या एसी विभागात प्रवेश दिल्या खातीर साऊथ सेंट्रल रेल्वेन एका तिकीट तपासणीसाक निलंबीत केला. रेल्वेच्या म्हणण्याप्रमाण नंदीग्राम एक्सप्रेसात प्रवास करपी एका जोडप्यान आपलो पहिलो एसी विभाग सुजोवपा खातीर ऑनलाईन खासगी डेकोरेटराची सेवा घेतिल्ली. ताणे विभागात केल्लो प्रवेश अनाधिकृत आशिल्लो आणि ही घडणूक सुरक्षेतली गंभीर त्रुटी म्हणून याविशी सविस्तर विभागीय चौकशी करपाचो आदेश दिला आणि चौकशीच्या निरीक्षणाचेर आधारून योग्य कारवाय करतले असे रेल्वेन स्पष्ट केला. ब्रिक्स बायल मंत्र्यांची बसका आज कोचीत सोपता. या बसकेत वेगवेगळ्या देशातल्या मंत्र्यांनी काल थाराव्याच्या मसुद्याचेर चर्चा केली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाखाला पंचायती राज मंत्रालयान 2026 कोचीत ही बसका घडून हाडल्या. बायलां सशक्तीकरण आणि बायलांच्या फुडारपणाखाला उदरगती संबंधित मुखेल प्रस्नांचेर चर्चा करपा खातीर बसके आदी कोचीत ब्रिक्स बायलांचो कार्यपंगड बसका घेता. मंत्री बसकेचो संयुक्त थाराव आज सांजवेळा स्विकारपाची शक्यताय आसा. वर्गात चड सृजनशील परस्पर संवादात्मक आणि डिजिटल तंत्रज्ञानान सज्ज करपा खातीर गोयान एडोब एक्सप्रेस फॉर एज्युकेशन उपक्रम सुरू केला. या कार्यावळी खाला राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांक डिजिटल शिक्षण साधनांचा फुकट वापर करपाची सुविधा मेळटली. डिजिटल कुशळटाय आधुनिक शिक्षणाचो एक अविभाज्य भाग जावपाक लागला आणि एडोब एक्सप्रेस फॉर एज्युकेशन उपक्रमाचो हेत गोयातल्या शाळांनी ही कुशळटाय रुजोवपाचो आसा. एडोब इंडियाच्या सहकार्यान सुरू केल्या ह्या कार्यावळीक राज्यातल्या सरकारी आणि सरकारी अनुदानित चलपी शाळांनी 6वी ते 12वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांक फायदो जातलो. उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टाप्रमाण आसा. केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगला की दिल्ली मुंबई एक्सप्रेस मार्गाचे सुमारे 80% काम पुराय झालं आणि उरलेले काम नेटान सुरू असा. फुडल्या 2 वर्षात प्रवाशांक दिल्ली सावन नरीमन पॉईंट आणि मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदरा मेरेन फक्त 12 वरां भितर प्रवास करपाक मेळटलो असे ताणी सांगले. बुंदीतल्या लाबन इंटरचेंजात थांबून कोटा मेरेनच्या 90 किलोमीटराच्या द्रुतगती मार्गाची पळोवणी करच्या वेळार केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या वांगडा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आशिले. विम्बल्डन ज्युनियर्स 2026 चल्यांच्या 19 सर्तीत उपांत्यपूर्व फेरयेत पावपी 36 वर्सांतली ही कामगिरी करून पहिलो भारतीय खेळगडो थारपी भारताच्या अर्णव पापारकरान इतिहास निर्माण केला. 18 वर्सां पिरायेच्या पापारकरान उपांत्य फेरयेत फक्त 52 मिनटांनी जपानच्या रियो ताबाताक 6-2, 6-1 अशी हार घाली. भारतान 100व्या ग्रँडमास्टराकडेन वचपाची वाटचाल अधिक वेगान सुरू केली. कन्याकुमारीचो 17 वर्सां पिरायेचो अश्वत एस हाणें पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन सर्तीत निमणो जीएम नॉर्म पुराय करून देशातलो 98वो ग्रँडमास्टर जावपाचो मान मेळयलो. फायनली जैताची गरज आशिल्ल्यान अश्वथन खेळटा आसतना अमेरिकेच्या एफएम कन्नन वैद्यनाथाक हारायलो आणि ग्रँडमास्टर खिताबा खातीरच्यो सगळ्यो अटी पुराय केल्यो. ताणें 9 फेऱ्यांनी 7 गुण मेळून सर्त सोपयली. 6 जैत 2 बरोबरी आणि 1 हार अशी नोंद करीत ताणें दुसरो क्रमांक मेळयला. दादल्यांच्या क्रिकेटात 5 मॅचीच्या मालिकेतलो 4थो T20 खेळ आज रात्री ब्रिस्टरातल्या काउंटी ग्राउंड हांगा भारत आणि इंग्लंड हांच्या मदीं 10:30 सुरू जातलो. भारतीय हवामान खात्यान आज अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय बिहार आणि कर्नाटक तशेंच कोकण गोंय हांगा पावसाची परिस्थिती चालू उरपाची अदमास दिला. आणि आता खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपले ऑस्ट्रेलियन समपदस्थ एंथनी आल्बानीज हांच्याकडेन आज मेलबर्नात उलोवणी करतले. भारत आणि म्यानमार हांणी द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याची चर्चा केली आणि द्विपक्षीय संवाद यंत्रणेखाला झालेल्या प्रगतीचा नियाळ घेतला. वर्गात चढ सृजनशील परस्पर संवादात्मक आणि डिजिटल तंत्रज्ञानान सज्ज करपाखातीर गोयान एडोप एक्सप्रेस फॉर एज्युकेशन उपक्रम सुरू केला. विम्बल्डन ज्युनियर्स 2026 चल्यांच्या 19 सर्तीत उपांत्यपूर्व फेरी गाठून भारताच्या अर्णव पापारकरान इतिहास निर्माण केला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.